आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळात देशवासियांमध्ये संयम आणि एकजूट आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशीही साधला संवाद. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात 8 गुन्हे दाखल. करचुकवेगिरीची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच अनुसूचित जाती जमातीचा दर्जा मिळू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं पुणे वेधशाळेचं महत्वाचं पाऊल. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पश्चिम आशियातील संघर्षाबाबत काल त्यांनी राज्यसभेत निवेदन दिलं. या संघर्षाचे परिणाम दीर्घकाळ राहण्याची शक्यता असून या काळात देशवासियांचा संयम दृढनिश्चय आणि एकजूट आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
अभी तक पश्चिम एशिया में जो नुकसान हुआ है उससे रिकवर होने में भी दुनिया को बहुत समय लगेगा. भारत पर इसका कम से कम दुष्प्रभाव हो इसके लिए निरंतर प्रयास किए जा रहे हैं. हमारी इकोनॉमी के फंडामेंटल्स मजबूत है और सरकार पल पल बदलते हालात पर नजर रखे हुए है. सरकार इसके शॉर्ट टर्म मीडियम टर्म और लॉन्ग टर्म ऐसे हर प्रभाव के लिए एक रणनीति के साथ काम कर रही है. भारत सरकार ने एक इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप भी बनाया है. कल ही 7 नए एम्पावर्ड ग्रुप्स का भी गठन किया गया है. ये ग्रुप सप्लाई चेन पेट्रोल डीजल फर्टिलाइजर गैस महंगाई ऐसे विषयों पर त्वरित और दूरगामी रणनीति के तहत कार्रवाई करने का काम करेंगे.
दरम्यान पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. या भागातील तणाव कमी करून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा भर आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध राहणं जगासाठी अत्यावश्यक असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरात विरोधात 8 गुन्हे दाखल असून त्यातल्या 7 गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भोंदूगिरी जादूटोणा तंत्रमंत्र करत त्यानं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. खरातच्या मालमत्तेचं बाजारमूल्य सुमारे 41 कोटी रुपये आहे. या प्रकरणी करचुकवेगिरीचा तपास करण्यासाठी प्राप्तीकर विभागाला कळ होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणातल्या पीडितांचे समाज माध्यमांवरचे फोटो व्हिडिओ काढून टाकण्याची कार्यवाही सुरू आहे असं ते म्हणाले.
या पीडित महिलांचे फोटो व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती. असे सर्व व्हिडिओ ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडनं सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे. फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
दरम्यान नाशिकच्या न्यायालयानं खरात याची पोलीस कोठडी आणखी 5 दिवसांनी वाढवली आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांचं ऑडिट केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत दिली. महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 काल विधानसभेत मंजूर झालं. जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केलेल्या प्रकरणांचा निकाल 6 महिन्यात दिला जावा याकरता कायद्यात बदल करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार असून उद्धव ठाकरे नीलम गोऱ्हे अमोल मिटकरी शशिकांत शिंदे राजेश राठोड संदीप जोशी रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर यांना काल सभागृहात निरोप देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. राजकारणात मतभेद असतात वेगवेगळ्या भूमिका असतात पण या पलीकडचं नातंही असतं ते म्हणजे सहप्रवासाचं अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माची अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जाती आणि जमाती दर्जासाठी दावा करू शकेल असा निवाडा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. ख्रिस्ती धर्मासारख्या इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीचा अनुसूचित जाती दर्जा रद्द होईल. या तीन धर्मांव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर केलेली कोणतीही व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातींवरच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या एका ख्रिस्ती धर्मगुरुनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं हा निवाडा दिला आहे. भारतीय रेल्वेनं आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही. प्रवास सुरू होण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलण्याची सुविधा रेल्वेनं आता उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसटी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज राजमाता जिजाऊ या बस काल दाखल झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात या नव्या बससेवेचं लोकार्पण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे 3,000 बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण महामार्गावर चार पदरी उन्नत आणि चार पदरी समांतर महामार्गाला काल राज्य सरकारनं मंजुरी दिली. याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान चार पदरी समांतर महामार्गाची बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर सुधारणा करण्यासही काल मान्य देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यावेळी उपस्थित होते. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं पुणे वेधशाळेनं महत्वाचं पाऊल टाकलं आहे. यापूर्वी दर 3 तासांनी दिला जाणारा हवामानाचा अंदाज आता दर मिनिटाला वर्तवणं शक्य होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांच्या अथक संशोधनानंतर भारतीय वेधशाळेनं अचूक हवामान अंदाज वर्तवणारी प्रणाली विकसित केली असून जागतिक हवामान दिनी या प्रणालीचा प्रारंभ पुणे वेधशाळेत करण्यात आला. पुणे वेधशाळेतील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ एस डी सानप यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी डिजिटल हवामान मोजमाप यंत्रणा हे डेव्हलप केलं आहे. याआधी हवामानाच्या नोंदी किंवा त्याची जी निरीक्षण आहे ती दर 3 तासांनी मॅन्युअल किंवा 15 मिनिटांनी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कडून आपल्याला मिळत असायची. या डिजिटल यंत्रणेमुळे हवामानाची निरीक्षणे अधिक अचूक व 1 मिनिटाच्या इंटरव्हलमध्ये आपल्याला आता मिळतील आणि याचा फायदा हवामानाचा अंदाज देण्यासाठी व हवामानाचा अंदाज अजून सुधारण्यासाठी उपयोगी ठरेल. तसेच हे इंडिजिनियसली डेव्हलप केलेले आहेत. इथे पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी हे डेव्हलप केलं आहे, त्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे ती सुद्धा कमी आहे आणि त्याचा फायदा हवामानाचा अंदाज अजून अॅक्युरेट करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त काल राज्यात ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. धुळे, यवतमाळ, बीड, रत्नागिरीसह अनेक शहरांमध्ये क्षयरोग जनजागृती फेरी, क्षयरुग्णांना पोषण आहाराच्या पाकिटांचं वाटप आणि आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम घेण्यात आले. हापूस आंबा आणि काजू या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अत्यंत महत्वाच्या पिकांच्या उत्पादनात यंदा हवामानातल्या बदलांमुळे मोठी घट अपेक्षित आहे. हापूसचं उत्पादन 80-90% तर काजूच्या उत्पादनात 40-50% घट होणार असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या पाहणीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. थंडी आणि दवामुळे काजूचा मोहरही सुकून गेला आहे. या प्रतिकूल हवामानाचा परिणाम या दोन्ही पिकांच्या गुणवत्तेवरही झाला आहे. याचा परिणाम पुरवठा साखळीवरही होणार असून गेल्या काही वर्षातलं हे मोठं संकट मानलं जात आहे. हवामान. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक भागात हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळात देशवासियांमध्ये संयम आणि एकजूट आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशीही साधला संवाद. भोंदूबावा अशोक खरात विरोधात 8 गुन्हे दाखल. कर चुकवेगिरीची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच अनुसूचित जाती जमातीचा दर्जा मिळू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं पुणे वेधशाळेचं महत्वाचं पाऊल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.